नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषु धीमते च नमः तीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूत्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः वार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः षष्ट्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
श्रीराम। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदाला आज आपल्याला सांगणार आहेत। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामीजींच्या सहवासात आल्यापासून एक प्रकारच्या आंतरिक सत्यंतराला सुरुवात झाली। बहुतांश साधकांच्या जीवनात ही प्रक्रिया घडत असावी असं मला वाटतं। स्वामींच्या प्रवचनांमधून सत्संगांमधून तसंच केंद्रात त्यांच्याबरोबर होणाऱ्या संवादांमधून आयुष्याची दिशा बदलण्याची गरज वाटे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या अनाग्रही प्रेमामुळे आपण बदलावं असा स्वतःशीच निश्चय घडत असे। महाविद्यालयीन वातावरण, मित्रमंडळी, गप्पाटप्पा, वैचारिक मंथन आणि संघर्ष, खेळांची आवड, अभ्यासाची नावड या सर्वांच्या एकंदरीत परिणामामुळे एक विशिष्ट जीवनशैली आणि भावविश्व घडत असतानाच स्वामीजींचा आम्हा तरुणांच्या जीवनात प्रवेश झाला होता। काहीतरी करावं अशी धमक होती, पण काय करावं याची किंचितही कल्पना नव्हती। घरच्या मंडळींना हा काय करणार याची तर मुळीच कल्पना नव्हती, पण फक्त स्वामीजींनाच याचं काय करायचं याची ठाम कल्पना होती। स्वामीजी आमच्या अंतःकरणात जे करू पाहत होते त्यात स्वतःच अडथळा निर्माण न करणं एवढंच खरं म्हणजे आम्हाला करायचं होतं। वस्तुत हे समजण्यासाठीची बुद्धीची परिपक्वता माझ्यात नव्हती, परंतु निर्माण होणारे अडथळे दूर करायचे तर स्वामीजींशिवाय दुसरा उपाय नाही इतपत मात्र अक्कल यायला लागली असावी. स्वामीजींच्या सांगण्यातून एक गोष्ट उमजायला लागली होती की परमार्थ हा गांभीर्यानेच घेतला पाहिजे. परमार्थ म्हणजे काही स्टॅम्प जमवायचा धंदा छंद नाही किंवा एखाद्या खेळाची आवड असावी असाही नाही आणि करिअर म्हणून तर नाहीच नाही. परमार्थानी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करावा आणि व्यवहारातही तो उतरावा. पूर्ण वेळ आचरणात आणण्याचा आणि करू तितका थोडाच ठरावा असा परमार्थ असतो. स्वामीजींच्या प्रखर ज्ञानाच्या आणि शीतल प्रेमाच्या वर्षावात याचा थोडाफार उलगडा व्हायला लागला होता. एक प्रकारे ज्या जगातून आपण आलो आहोत त्या जगाशी जुळलेला संबंध जरासा फिकट करायचा आणि स्वामीजी खुणावत असलेल्या विश्वाशी गडद संबंध जुळवायचा. यात माझी काहीशी भावनिक ओढाताण होत होती. खेळ पतित पावन संघटना यातले मित्र दूर जात होते. शाळेतल्या अगदी बालपणापासूनच्या मित्रांशी सुद्धा गाठीभेटी कमी व्हायला लागल्या होत्या. त्यांना माझ्या स्वामींकडे जाण्याबद्दल कुतूहल, शंका, थोडासा संताप अशा संमिश्र भावना होत्याच. केंद्रातल्या मित्रांशी जवळीक वाढत होती. स्वामींच्या अवतीभोवती घुटमळण्यात छान वाटत होतं. साधना केंद्र निरूपण या सगळ्या उपक्रमांमध्ये बाकीच्या उपद्व्यापांना वेळच मिळत नव्हता. नातेवाईकही स्वामी प्रवचन ध्यान इत्यादी प्रकारांमुळे माझ्याविषयी थोडेसे साशंक आणि सावध झाल्याप्रमाणे वागत होते. विशेषत माझे अगदी जिवलग मित्र आणि माझे काका यांनी माझ्यावर टीका करायला सुरुवात केली. जरी ती प्रेमाने असली तरी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं किंवा त्यांच्याशी वितंडवाद घालत बसायचा या दोन्हीही गोष्टी मला जमत नव्हत्या. पूर्वीचं जग अजूनही आकर्षक वाटत होतं. स्वामीजींच्या प्रभावाने नवीन या विश्वातच स्थिर व्हावं असंही वाटत होतं. थोडीशी कुचंबलेली अवस्था सोडवण्यासाठी स्वामीजींना एका केंद्रात मी शंका विचारली. स्वामीजी माझे मित्र, माझी बरेचदा चेष्टा करतात. स्वामींनी विचारलं, हो काय चेष्टा करतात? मी थोडस लाजतच त्यांना सांगितलं, मला स्वामी स्वामी म्हणतात. त्याबरोबर स्वामींना खूप हसायला आलं. मला मिश्किलपणाने म्हणाले, कुठले स्वामी म्हणतात ते तुला? मला खरं सांगायलाच लागलं. ते मला स्वामी बाळू किंवा बाळ्या किंवा बाळासाहेब असं म्हणतात. आधी स्वामी लावतात. तिथे जमलेले सर्वजण स्वामींबरोबर जोर जोरात हसायला लागले. माझा खराच बाळू झाला होता. मला हसत हसत ते म्हणाले, म्हणू दे त्यांना काहीही, तू चिंता करू नकोस. ते म्हणाल्याने आपण थोडं स्वामी होतो. तू आपली साधना कर आणि त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष कर. माझं शंका समाधान एवढ्यावर झालं नाही. मला अजून अडचणी होत्याच. मी म्हणालो, स्वामीजी घरी सुद्धा माझे काका माझ्यावर या परमार्थामुळे नाराज असतात. काही झालं की हेच तुझ्या महाराजांनी तुला शिकवलं का असं विचारतात. तुमच्याविषयी सुद्धा कधी कधी नीट बोलत नाहीत. केंद्रातल्या माझ्या मित्रांवरूनही टोमणे मारतात. माझं मन कारण नसताना डळमळीत होतं. हसता हसता स्वामीजींची मुद्रा गंभीर झाली. माझ्याकडे स्थिर नजरेने पाहत ते म्हणाले, एवढ्या तेवढ्या घटनांनी डळमळीत व्हायला आपण इतके लेचेपेचे आहोत का? आपला आत्मविश्वास दृढ असला पाहिजे. टिंगल टवाळी कोणाला सुटली आहे? त्यानोबा, नाथ, समर्थ, तुकोबा एकाही संताला जगांनी सोडलं नाही. स्वरूपानंदांची सुद्धा निंदा करणारे लोक होते, पण ते कधीच अशा टीकेनी घाबरले नाहीत. आपल्याला वाईट तर नाही ना टाकलं कोणी? तुकोबांसारखी आपली धिंड तर नाही ना निघाली? संतांच्या इतकी टोकाची अवहेलना किंबहुना कोणाचीच झालेली नसेल, तरी पण ते कसे निश्चल होते? नाथांना शांतीब्रह्म उगाच का म्हणतात? स्वामीजींच्या बोलण्याचा सूर थोडा कडकत झाला. मला म्हणाले, कधी कधी आपणच परमार्थाविषयी संभ्रमात असतो. सद्गुरू जे सांगतात त्यावर विश्वास ठेवावा की नको अशा दोलायमानतेमध्ये असतो. अशा वेळी मग कोणी काही उलटसुलट बोललं तर लगेच आपल्याला ते बरोबर आहे असं वाटतं. असा डळमळीतपणा परमार्थात कामाचा नाही. शेंडी तुटो नाहीतर पारंभी तुटो, अशा पक्क्या भावनेनी परमार्थ करावा. कबीर म्हणतात ना, हाथी चलत है अपनी गतिमो, कुतर भुकत वाको भुकने दो, तू तो राम नाम सुमर. स्वामीजींच्या तेजस्वी वाणीपुढे मी स्तिमित झालो होतो. केंद्रातले अन्य साधकही लक्षपूर्वक स्वामीजींचं बोलणं ऐकत होते. स्वामीजी शेवटी प्रेमाने उद्गारले, आपण जी साधना करतो आहोत त्यावर आपला विश्वास आहे ना? मी जे सांगतोय ते तुला स्वतःला मान्य आहे ना? आपण काही चूक करतो असं तर तुला वाटत नाही ना? मी मूकपणे त्यांच्याकडे बघत मान डोलवली. मग म्हणाले, काही काळजी करू नकोस. कोणी काही बोललं तरी आपण आपला हेका सोडायचा नाही, एवढं फक्त लक्षात ठेव. स्वामीजींच्या या प्रेमळ फटकाऱ्यांनी माझं चित्त एकदम थाऱ्यावर आलं. स्वामी असताना जगाची पर्वा कशाला करायची असा निश्चय व्हायला लागला. गुरुदेव रानड्यांचे सद्गुरू परमपूजनीय भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्याविषयी स्वामीजींच्या मनात प्रचंड आदर आणि प्रेमभाव होता. बरेचदा ते उमदीकर महाराज, अंबुराव महाराज, गुरुदेव रानडे यांच्या गोड आठवणी सांगत असत. एक दिवस ते केंद्रात म्हणाले, उमदीकर महाराज तीन तीन तासांच्या तीन बैठकी रोज करायचे आणि शिष्यांनाही तसंच करायला सांगायचे. सकाळच्या तीन तासांच्या बैठकींना ते बरोबर काही साधकांना घेऊन बसत. सर्वांनाच तीन तीन तासाच्या बैठकी थोड्यात जमणार? काही मंडळी त्यांच्याबरोबर नेमाला बसली की अर्ध्या तासांनी हळूच पाय न वाजवता त्यांच्या त्या ध्यानाच्या खोलीतून बाहेर पडत. तीन तासांची वेळ संपण्याआधी 15-20 मिनिटं पुन्हा गुपचूप येऊन आपल्या आसनावर बसत असत. वेळ संपल्यावर महाराज बघत तर सर्वजण आपापल्या आसनावर बसलेले. असं काही दिवस चालू होतं. महाराजांना या प्रकाराची शंका आली, म्हणून एकदा नेमाला बसल्यानंतर ही मंडळी बाहेर जात असतानाच डोळे उघडून महाराजांनी त्यांना पकडलं. त्यांना खूप वाईट वाटलं. ते म्हणाले, अरे नेमाला तीन तास तुमच्या कल्याणासाठीच बसायचं आहे, त्यात असा अप्रामाणिकपणा कशासाठी? आपल्या देहधर्मासाठी उठून जावं लागलं तर ठीक आहे, पण लगेच परत आलं पाहिजे. असं मला फसवून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही नेमाला नाही आलात तरी चालेल. हे सांगून स्वामीजी म्हणाले, या संप्रदायात कट्टाच्या नेमाला खूप महत्व आहे. तीन तासांच्या बैठकींनी मनाचं बंड पूर्ण मोडून काढता येतं, पण अशा निष्ठेनी आणि प्रामाणिकपणाने न कंटाळता बसता आलं पाहिजे. त्याच सुमारास स्वामीजी आम्हा मुलांबरोबर मधूनअधून 6 ते 9, सकाळी 6 ते 9 अशा धान्याच्या बैठकी भागेश्वर निवासात घेत असत. हा प्रसंग ऐकल्यानंतर तीन तासांच्या ध्यानात कितीही शरीराला किंवा मनाला अवघडल्यासारखं वाटलं तरी एकदाही डोळे उघडायचे नाहीत आणि जागेवरून उठायचं नाही असा निश्चयच आम्हा मुलांचा होऊन गेला.
जाम जी जाम जी जाम जी गुरु जी मैं तो एक निरंजन ध्याऊं जी ध्याऊं जी ध्याऊं जी ध्याऊं जी दूजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी दुख न जानूं जी जानूं जी दुख न जानूं जी मैं दर्द न जानूं जी मैं ना कोई भेद बुलाऊं जी बुलाऊं जी बुलाऊं जी बुलाऊं जी सतगुरु वैद मिले अविनाशी सतगुरु वैद मिले अविनाशी मैं वाहि को नाड बताऊं जी मैं वाहि को नाड बताऊं जी दूजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी गंगा न जाऊं जी मैं जमुना न जाऊं जी गंगा न जाऊं जी मैं जमुना न जाऊं जी मैं ना कोई तीर्थ जाऊं जी मैं ना कोई तीर्थ नहाऊं जी अड़सठ तीर्थ है घट भीतर अड़सठ तीर्थ है घट भीतर मैं वाही मैं मन मल नहाऊं जी मैं वाही मैं मन मल नहाऊं जी दूजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी पत्ती न तोड़ूं जी तोड़ूं जी पत्ती न तोड़ूं जी मैं पत्थर ना पूजूं जी मैं ना कोई देवल जाऊं जी मैं ना कोई देवल जाऊं जी बन बन की मैं लकड़ी न तोड़ू मैं ना कोई पेड़ सताऊं जी मैं ना कोई पेड़ सताऊं जी दूजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी कहे गोरख जी कहे गोरख रख जी सुन हो मछंदर कहे गोरख जी सुन हो मछंदर मैं ज्योत मिलाऊं जी मिलाऊं जी मिलाऊं जी मिलाऊं जी सतगुरु के मैं शरण गए से सतगुरु के मैं शरण गए से आवागमन मिटाऊं जी आवागमन मिटाऊं जी मिटाऊं जी दुजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी गुरु जी मैं तो एक निरंजन ध्याऊं जी ध्याऊं जी ध्याऊं जी ध्याऊं जी दुजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी
हरि 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 स्वामी माधवनाथांनी प्रचंड कार्य उभ केलं शून्यातून काही एक धोरण असल्या खेरीज आणि तशी दृष्टी असल्या खेरीज अशा प्रकारचं काम निर्माण होणं हा कधीही अपघात नसतो. ती त्यांची दृष्टी नक्की काय होती याचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. त्याप्रमाणे त्यांच्या 20व्या वर्षाच्या दरम्यान त्यांचे विचार कसे होते 21 ते 23 ते 38 असे भाग मी तुम्हाला सांगितले. 38व्या वर्षी प्रत्यक्ष साधना सुरू झाली आणि 41 ते 51 स्वांत सुखाय प्रवचन त्यांची सुरू झाली. त्या प्रवचनांच्या दरम्यान त्यांची कार्यदृष्टी कशी होती हे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं. स्वरूपानंदांकडे ते गेल्यानंतर म्हणजे 51व्या वर्षापासून ते स्वरूपानंदांनी देह ठेवेपर्यंत म्हणजे त्यांच्या वयाच्या 57व्या वर्षापर्यंत आणि त्यानंतर एक वर्ष ते थांबले अनुग्रहादी गोष्टी त्यांनी केल्या नाहीत म्हणून त्यांच्या वयाच्या 58व्या वर्षापर्यंत त्यांची श्रोत्यांकडे पाहण्याची दृष्टी कशी होती प्रवचनांच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे आपण नक्की कशा प्रकारचं संघटन उभं करतो आहोत याची जाणीव त्यांना एव्हाना व्हायला सुरुवात झालेली होती असं मी तुम्हाला सांगितलं. त्यांच्या वयाच्या 58व्या वर्षापासून ते 64व्या वर्षापर्यंतचा भागही मागच्या वेळेला सांगितला म्हणजे 1975 ते 81 हा कालखंड. त्यावेळेला ते दुकानात कसे कार्यक्रम राबवत होते घरी कसे कार्यक्रम राबवत होते त्यांच्या अवतीभोवती जी तरुण मंडळी जमा झाली त्यांनी एक स्वयंप्रेरणा घेऊन काम सुरू केलं त्याला त्यांनी कशा दृष्टीने प्रोत्साहन दिलं हे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं. मी असं सांगितलं की मकरंद वझे मिलिंद वाटवे अशा तरुणांनी युवा केंद्र स्थापन करावं असा विचार केला तो स्वामीजींनी फार उत्साहाने उचलून धरला. तसंच दुकानामध्ये त्यांनी ध्यानाचा प्रयोग आलेल्या लोकांना बसवायचा प्रयोग या दरम्यानच जास्त प्रमाणात सुरू केला. तसं दुकानात जे शंका समाधानाचे कार्यक्रम होत, छोटी निरूपणं होत, भावपूर्ण प्रार्थना होत, त्यांच्या घरी त्या दरम्यान प्रवचनं होत, तरुण मंडळींना बरोबर घेऊन पालखीतला त्यांचा सहभाग होता, त्या सहभागानी वारकरी संप्रदायाशी आणि भक्तिभावनेशी ध्यान करणाऱ्या साधकांची कशी नाळ जुळली पाहिजे हे ते अप्रत्यक्षपणे शिकवत होते. या दरम्यान ते स्वतःच्या खर्चानी ग्रंथ जे करत होते आणि स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ हे प्रकाशक होतं त्याचं, त्याच्या विक्रीचे पैसेही त्यांच्याकडे जमा होत असत आणि त्यांच्या दुकानामधून चालू खात्यातून व्यवहार चालू असत, त्याच्यातून हे खर्च परस्पर भागवले जात असत. ते बऱ्याच वेळेला आतबट्ट्याचे ठरत. पण आपण सद्गुरु आहोत आणि आपले ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे अशी त्यांची दृष्टी होती. त्यांना चॅनेल मात्र नव्हतं. स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ हे चॅनेल तसं इतकं प्रबळ नव्हतं. असं असल्यामुळं ते सगळं स्वतः करत होते, पण त्याच्यात स्वतः करून स्वतः पुढे येण्याची हौस नव्हती. तर स्वरूपानंदांनी जे कार्य त्यांच्याकडे सोपवलेलं होतं त्या कार्याकरता म्हणून या गोष्टी ते करत असत. यामध्येच तरुण मुलांनी एकत्र येऊन आणि परस्पर पैसे जमा करून एक ग्रंथ काढायचं ठरवलं तेव्हा त्यांना फार संतोष झाला. जसं युवा केंद्र निर्माण झालं हा खूप संतोषाचा विषय होता, तसं प्रथम असं घडलं की त्यांची आर्थिक इन्व्हॉल्वमेंट नव्हती पण ग्रंथ प्रकाशित झाला. विशेष करून 78 ते 80 हे जे साल आहे ते खूप महत्वाचं त्यांच्या जीवनात ठरलं. त्यांचं वय वर्ष 61 ते 63 या काळामध्ये त्यांनी युवा केंद्र जे सुरू झालं त्या युवकांना उत्सवामध्ये इत्यादी बोलण्यासाठी सहभाग द्यायला सुरुवात केली. त्यावरून त्यांना युवा केंद्र आणि तिथं त्यांची प्रगती कशी घडते आहे याचाही अंदाज यायचा. हे अशा तऱ्हेने एक त्यांच्या छोट्या कामामध्ये, अति छोट्या कामामध्ये एक क्रांतिकारी पाऊल अशा करता होतं की त्यांचे जे कार्यक्रम असत उत्सवाचे इत्यादी, ते कार्यक्रम तेव्हा ज्या पद्धतीने ठरवले जात असत ते तसे त्यांना मान्य नव्हते. पण तेव्हा जी मंडळी पुढाकार घेऊन करत असत ती तसं त्यांना कल्पना देत असत. या भजनी मंडळाला बोलवलंय, अमुक गायकाला बोलवलंय, प्रमुख वक्ता म्हणून आणि कोणाला बोलवलंय, मग ती व्यक्ती येत असे, बोलत असे, बऱ्याच वेळेला ध्यानाच्या विरुद्ध बोलत असे, भक्तीश्रेष्ठ, नामस श्रेष्ठ, अशा प्रकारे एकांगी विचार व्यक्त होत असत आणि स्वामीजी त्या विचारांवर मग तुटून पडल्यासारखे बोलत असत. अशा प्रकारचे अप्रिय प्रसंग तेव्हा देखील घडले, जसं तुम्ही सगळ्यांनी पंढरपूरमध्ये पाहिला तेव्हाही हे प्रसंग घडले. हे प्रसंग युवा साधकांचा सहभाग आणि त्यांना हवे तसे व्यक्ते, हवे त्या पठडीचे असे जेव्हा बोलायला लागले तेव्हा आपोआप त्या गोष्टीला शह बसला. कार्यक्रम ठरवणं हे निम्म स्वामीजी करायला लागले आणि निम्म ही मंडळी करायला लागली, कोणाला बोलवणं वगैरे त्यांचं अभंग गायन अशा प्रकारे स्वामीजींची सत्यसाई निलयमध्ये प्रवचन याच काळामध्ये शिफ्ट झाली घरून आणि मोठ्या जागेमध्ये प्रवचन झाली सुरू झाली हा आनंद दोन महिने जेमतेम टिकला कारण दोन महिन्यात ती जागा कमी पडायला लागली. स्वामीजी सत्यसाई निलयमध्ये जेव्हा गेले तेव्हा सुरुवातीला त्यांनी असे उद्गार काढलेले होते की समर्थ जसं म्हणतात उदंड जाहले पाणी स्नान संध्या कराया तशी आता ही जागा भरपूर आहे मी तुम्हाला सगळ्यांना दिसेन थेट मला पाहून तुम्हाला ऐकता येईल असं ते म्हणाले. पण थोड्याच दिवसात ही अपेक्षा व्यर्थ झाली. तिथं गच्चीवर लोक बसायला लागले जिन्यातून खालपर्यंत लोक बसायला लागले. याचं कारणही असं होतं किंवा असावं असं मी म्हणेन की खूप लोकांच्या भावना दबलेल्या होत्या. ते मधून अधून येत होते आणि त्यांना श्रवणाची आवड असली तरी देखील त्या चाळीत आणि ते दिसत नाहीत अशा ठिकाणी त्यांचं प्रवचन ऐकणं हे काही लोक करत नसावेत. ते अचानक यायला सुरुवात झाली. या दरम्यानच एक ग्रंथ विक्रीची व्यवस्था मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की मकरंद वझे आणि नाना भवाळकर आणि त्याच्यानंतर सगळ्या मुलांनी त्याच्यात सहभाग घ्यायला सुरुवात केली त्यामुळं आपल्या कार्याचा आपल्या बरोबरीनी ज्यांच्यावर विश्वास टाकू अशा पद्धतीने विचार करणारी मंडळी आहेत हे त्यांना समजलं. नाहीतर आतापर्यंत ते वक्ता आणि बाकी सगळे फारसा संबंध नसलेले श्रोता असा प्रकार होता. पण ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत याकरता काही एक उभं राहून आणि मला असं आठवतं की त्या व्यवहारात हिशोबात कधी गोंधळ जर झाला तर आम्ही परस्पर त्याच्यात पैसेही भरत असू. काही कमी जर आले 10-15 रुपये तर ती आपली जबाबदारी आहे असं समजून त्याच्यात पैसे आम्ही भरत असू. ती गोष्ट स्वामीजींपर्यंत जायची नाही पण केवळ दुकानात जी विक्री होईल तेवढी एवढे ग्रंथ प्रकाशित करून ही अडचणच संपली. याचा स्वामीजींना फार संतोष झाला. त्यांचा मुलांवर तरी का विश्वास बसला याची कारण मीमांसा मी याच्या बरोबरीनेच तुम्हाला सांगतोय. ती देखील अशी सहज घडलेली गोष्ट नाहीये. 1981 साली त्यांच्या वयाच्या 64व्या वर्षी का 82 साली मला वाटतं स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा वर्धापन दिन उत्सव 1982 साली बहुतेक झाला. किती 82 म्हणजे त्यावेळेला ते 65 वर्षांचे होते. हा वर्धापन दिन उत्सव 7 दिवस हुजूरपाकेचं ते पार्किंगची जी जागा आहे त्या जागेमध्ये असा संपन्न झाला. तिथं सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. साधारणपणाने 100-125 मंडळी पारायणाला बसत असत. संध्याकाळी कार्यक्रम होत असत. आतापर्यंत जे पुढाकार घेऊन कार्यक्रम करत होते स्वरूपानंद सेवा मंडळाचे त्यांच्या बरोबरीने त्यांना आता युवा साधकांची एक पलटणच या कार्यक्रमासाठी मिळाली आणि युवा साधकांनी देखील जी युवा केंद्र चालत असत त्यातून एकत्रित झालेल्या खूप संघटितपणाने काम केलं. हे त्यांना समजलं दिसलं. त्याच्यामध्ये मकरंद नाना विजय मिलिंद पंकज शशांक सुनील आणि तेव्हाची अशी अजून कितीतरी मंडळी होती. आता एव्हा ना स्वामीजींना म्हणजे बाळासाहेब वाकड्यांना स्वामी म्हणायला सुरुवात झालेली होती. ती देखील एक आवश्यक गोष्ट होती, नाहीतर स्वरूपानंद हे शेवटपर्यंत काही मंडळी त्यांना स्वामी आणि काही अप्पा म्हणत राहिली तर तशी स्थिती इथं कायमचीच बंद झाली जवळपास. ती गोष्ट मुलांनी सुरू केली आणि सगळ्यांनी ती स्वीकारली. स्वामीजींच्या असं पूर्ण लक्षात आलं की ज्या ज्या दिमाखात तो उत्सव साजरा झाला स्टेजवरून, त्याच्या मागं असणारी जी मेहनत होती ती मेहनत तरुण मुलांनी ज्या जीव ओतून केली त्यामुळं खरोखरच आता एक वेगळा चॅनेल स्वरूपानंद सेवा मंडळाच्या पेक्षा वेगळा चॅनेल असा उपलब्ध झालेला आहे याची प्रथम जाणीव स्वामीजींना निश्चित त्या कार्यक्रमाच्या वेळेला झाली. आणि त्यांनी त्याची पद्धतशीर जोपासना करायला देखील सुरुवात केली. ही त्यांची कार्यदृष्टीच आहे. याचं कारण असं की जेव्हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ असं नाव या नावाखाली तो प्रकाशित झाला तेव्हा मंडळात येणारे एक जुने कार्यकर्ते आणि तेव्हा सेक्रेटरी होते ते इथं आता पाकिस्तान निर्माण झालं असं म्हणाले. कुठल्याही कामामध्ये एक अंतर्गत विरोध असतो, तो मानवी स्वभाव आहे, ही टीका नाहीये. पण या वस्तुस्थिती तेव्हा काय होती आणि कशातून जायला लागलं हे समजावं म्हणून सांगितलं. स्वामीजींना ज्याचं कौतुक होतं त्याला जुने लोक पाकिस्तान म्हणायला सुरुवात करायला लागले. तसंच जुने जे श्रोते होते जे बाळासाहेब म्हणून त्यांच्याकडे पाहत होते ते हळूहळू कमी झाले आणि स्वामी माधवनाथ आणि स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी असे श्रोते असं समजणारे श्रोते वाढायला लागले, त्यांचे अनुग्रहित श्रोते वाढायला लागले. आधीचे येणारे श्रोते देखील स्वामीजींचे स्वरूपानंदांचे अनुग्रहित पण स्वामीजींचे श्रोते होते. पण न कळत त्यांचा असा भाव होत होता की स्वामी स्वरूपानंद वेगळे आणि बाळासाहेब वेगळे. त्याच्याऐवजी स्वरूपानंदांवर जी निष्ठा आहे तशीच निष्ठा असणारे पण स्वतःकडे येणारे असे श्रोते स्वामीजींना लाभायला सुरुवात झाली या काळात. ही महत्वाचीच गोष्ट आहे. त्यांनी 81 साली दरम्यान दुकान विकलेलं होतं आणि म्हणजे त्यांच्या वयाच्या 64व्या वर्षी ते 68व्या वर्षापर्यंत त्यांनी छोट्या ध्यान केंद्रांचा उपक्रम राबवला. कारण कुठलंही काम बसायला जागा तर पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आता मी तुम्हाला हे जे सगळं सांगतो आहे ते एक जागा आहे म्हणून सांगतो आहे, नाहीतर तुम्ही आणि मी कुठं एकत्र येणार? मी बोलेन आणि तुम्हाला सहज ऐकायला मिळेल अशी व्यवस्था कुठं असणार जर अशी ठिकाणं नसतील तर? पण ती त्यांना उपलब्ध नव्हती, कामाचं स्वरूप ही छोटं होतं. म्हणून दुकानामध्ये जे काम चालत होतं त्याच धरतीचं काम पण ठराविक वेळेत होईल असं त्यांनी ध्यान मंदिराची संकल्पना मांडली आणि करायला सुरुवात केली. ही तशी त्यांची अभिनवच कल्पना होती आणि ती कल्पना त्यांना कार्यामधूनच सुचली. त्यामुळं दुकानात जसे लोक ध्यानाला बसत असत तसे दुपारी आणि संध्याकाळी ठराविक वेळेला स्वामीजी तिथे येऊन बसत असत त्या घरांमध्ये आणि त्या घराच्या हॉलमध्ये लोक ध्यानाला येत असत. ही ध्यान मंदिरच होती. जसं मिलिंद राहत होता त्याच वाड्यामध्ये खांडेकर म्हणून एक स्वामीजींचे भक्त राहायचे, त्यांच्या घरी ध्यान मंदिर सुरू झालं. त्यानंतर शेखर परांजपे स्वामीजींना सांगायला आले की आमच्या घरी तुम्ही बसू शकाल. तसंच पळणिटकरांच्या घरी आणि स्वामीजींची बहीण गुमास्ते त्यांच्या घरी अशी ही संध्याकाळची ध्यान केंद्र सुरू झाली. प्रत्येक ध्यान केंद्र वेगळ्या कुठल्या तरी ठिकाणी असायचं. रविवारचं उदाहरणार्थ पळणीटकरांच्या घरी, बुधवारचं गुमास्त्यांच्या घरी, इतर वेळची होती तर ती परांजप्यांच्या घरी आणि सकाळची ध्यान केंद्र खांडेकरांच्या घरी. या ध्यान मंदिरामध्ये ध्यानाला येणारी मंडळी वाढायला लागली. स्वामीजींची आता भेट घ्यायची झाली तर ते एकमेव ठिकाण होतं. त्या ध्यानाच्या कार्यक्रमानंतर स्वामीजी बोलत असत, त्याचं एक आकर्षण होतं. असं असल्यामुळं दुकानात ज्यांना सवय लागलेली होती अशी सगळी मंडळी त्यावेळेत यायला लागली आणि स्वामीजींनी कार्यदृष्टी ठेवून ध्यानाची अशी आवड सर्वांच्या ठिकाणी निर्माण केली. तसंच एका कोणाही घरावर ताण न येता तीन चार ठिकाणी स्वामीजींनी हे कार्य सुरू केलं. या 81 ते 85 या काळामध्ये स्वामीजींचा मुलांवर असलेला विश्वास अधिक वाढला. तसंच त्यांच्याकडे येत असणारे आणि त्यांनी अगदी आईच्या वडिलांच्या ममतेने ज्यांना प्रेम दिलं अशा ज्या मुली होत्या त्याच्यामध्ये मुख्यतः ताराताई, सुलोचना, चिन्मयी, भवाळकर, कांचन, राधिका, मंदा, निरंजना अशा प्रकारच्या तेव्हा ज्या मुली होत्या त्याही स्वामीजींशी अतिशय एकनिष्ठ. वीणा, जयू आणि एक मुला मुलींचं असं विश्वच तिथं निर्माण झालं. ही जी ध्यान केंद्र आहेत ही ध्यान केंद्र सर्वांकरता होती पण त्यांच्या ओढीनी मुलं मुली तिथं मोठ्या प्रमाणात यायला लागले. युवा केंद्र जी सुरू झालेली होती त्या युवा केंद्राचे वर्धापन दिन उत्सव सुरू झाले आणि ते वर्धापन दिन उत्सव ही एक अतिशय आकर्षक गोष्ट होती स्वामीजींच्या दृष्टीने आणि सर्व साधक विश्वाच्या, कारण तेव्हा सर्वांना निमंत्रण असे. या दरम्यान स्वामीजींचा एकूणच सगळ्या कार्याचं नियोजन, वक्ते ठरवणं याबाबत दोन चॅनेल स्वामीजींना मदत करत होते बर का. त्याच्यातला एक चॅनल म्हणजे सुषमाताई वाटवे. त्या स्वामीजींशी विचारविनिमय करायचा आणि उत्सव आदी या सगळ्या गोष्टी एक हाती त्या सगळं बारीक सारीक नियोजन करायचा आणि दुसरा चॅनेल होता तो सुषमाताई सांगतील तशा प्रकारे मदत काम करणारा. या दरम्यान स्वामीजींनी अतिशय शिताफीनी किंवा समजून न देता पण मुलांवर जास्त विश्वास ठेवून म्हणा किंवा तो पहिला जो चॅनेल होता तो कमी करत जवळपास बंदच केला आणि कार्यक्रमाच्या नियोजनापासून सामानाच्या नेआणीपासून जे लक्ष मुलं घालत होती तर ते नियोजनही त्यांनी करावं अशा प्रकारे प्रोत्साहन द्यायला या काळात सुरुवात केली. त्यांच्या वयाच्या 64 ते 73 या काळातलं जर तुम्हाला सांगायचं झालं, 85 सालची गोष्ट अशी की 85 साली 81 ते 85 या काळात आपण बोलतो आहोत, स्वामीजींच्या इथं एक ध्यान मंदिर निर्माण झालं. कार्यामध्ये एक ध्यान मंदिर निर्माण झालं, त्याचं नाव माया अपार्टमेंट असं होतं. त्याच्याकरता प्रथम या कामामध्ये म्हणजे 1984 साली 58 साली काम सुरू झालं स्वामीजींचं, 84 साली प्रथम देणगीचं निवेदन करावं का असा विषय समोर आला. स्वामीजींनी एक वही फिरवली केंद्रामध्ये आणि त्या वहीमध्येच तेव्हा पहिल्याच काय जी थोडी मर्यादित संख्या होती त्याच्यात जवळपास 40-45 हजार रुपये असे प्रत्येकाने आपला आकडा टाकावा. मग स्वामीजींना कोणी कोणी सांगून ठेवलेलं होतं, त्यांनी स्वतःने पैसे टाकायचे ठरवले. मग अजून साधकांपर्यंत पोहोचलं तर काय होईल हे लक्षात आलं आणि ते माया अपार्टमेंटचं ध्यान मंदिर अगदी सहजासहजी झालं. त्या काळात झालेला हा तसा चमत्कारच होता, आश्चर्यच होतं. हे ध्यान मंदिर अतिशय सुसज्ज असं करायचं स्वामीजींनी ठरवलं. त्यांची जी प्रथम पासूनची कार्यदृष्टी होती की फाटक्या सतरंजा कुठेतरी जाळी जळमट लोंबतायत, वक्ता बोलतोय, लोक एकमेकांमध्ये गप्पा मारतायत, मंदिरांमध्ये तर लोक येत आहेत घंटा वाजवतायत, प्रवचनकाराच्या समोर 10 पैसे टाकतायत, हे अशी कामं स्वामीजींना जी मान्य नव्हती त्यांच्या मनासारखं असं त्या काळातलं सुसज्ज ध्यान मंदिर जिथं उत्तम बैठकीची व्यवस्था आहे. खरं म्हणजे तेव्हा स्वामीजी म्हणाले ते की थिएटरमध्ये गेलं तर आपली निम्मी चप्पल आत जाईल इतका गुबगुबीत गालीचा, ज्याच्यावर पाय ठेवून आत जायचा, आणि जिथं आपण बसतो त्या चांगल्या खुर्च्या आणि मनस्ताप घेऊन तिथल्या दुःखांनी दुःखी होऊन पडलेल्या चेहऱ्यांनी लोक बाहेर येतात सिनेमा पाहून, आणि जिथं ध्यान करतात आणि शांती घेऊन जातात अशी थिएटर एसी असं स्वामीजी म्हणायचे. आणि ध्यान मंदिर अशी का म्हणून, खरं म्हणजे हे गणेशपुरम देखील स्वामीजींचं स्वप्न आहे. तर तशा प्रकारे तेव्हाच्या परिस्थितीत चांगल्यात चांगलं असं ध्यान मंदिर माया अपार्टमेंट तेव्हा उभारलं गेलं. एक्क्याऐंशी ते 90 हा फार मोठा काळ स्वामीजींच्या जीवनातला अतिशय महत्वाचा कार्यविस्ताराचा असा काळ होता. 85 साली स्वामीजींनी जो ट्रस्ट निर्माण केला त्या ट्रस्टमध्ये सगळे ट्रस्टी त्यांनी तरुण घेतले. त्यांचा मकरंद वझे, विजय कुलकर्णी, मिलिंद लिमये, पंकज करवंदे, सुनील तावरे, मकरंद कोपरकर या मंडळींवरचा विश्वास फार वाढलेला होता. आणि जवळपास स्वामीजींच्या कार्याची कार्याच्या बाहेरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याची जबाबदारी त्यांनी या मंडळींकडे सोपवली. त्याच वेळेला अजून एक चॅनेल होता की तो अप्रत्यक्षपणे काम करत होता, तो म्हणजे सुषमाताई वाटव्यांचा. स्वामीजींच्या घरी जवळपास त्या राहायलाच आल्या, म्हणजे माया अपार्टमेंटमध्ये, आणि तिथं येणाऱ्या साधकांना देखील त्या आपल्या जवळ घेऊन मार्गदर्शन वगैरे असं परस्पर करायला लागल्या. या काळामध्ये स्वामीजींनी विदर्भामध्ये नागपूर, रामटेक 3 वेळेला 4 वेळेला ते नागपूरला गेले. ते कोकणामध्ये रत्नागिरी, पावस, पणजी या इथपर्यंत प्रवचनांच्या निमित्ताने गेले. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, नांदेड, गोरटे अशा भागामध्ये गेले अनंतराव आठवल्यांच्या कामाच्या निमित्ताने. तसं वसई, मुंबई या ठिकाणी ते कार्यविस्तारासाठी गेले. सहज त्यांचे भक्त होते त्यामुळेही गेले. फार मोठा कार्यविस्तार पण सहज आलेली संधी ही संधी म्हणून त्यांना समजत असे आणि ते निराशावादी नव्हते, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. तसं ज्याला पश्चिम महाराष्ट्र असं आपण म्हणू, त्या सातारा, कराड, कोल्हापूर या भागामध्ये देखील स्वामीजी दोनदा तीनदा गेले, सज्जनगडला गेले. कोल्हापूरला दादा महाराज सांगवडेकर तसं विश्वनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला, पावसला स्वरूपानंदांच्या समाधीच्या दर्शनाच्या निमित्ताने आपण जशी पावसला जवळपास 2-3 शिबिरं केली, तशी त्या काळात त्यांनी देखील केली 2-3 शिबिरं. सुरुवातीचं अगदी 40 जण त्यांच्या बरोबर होते. मग नंतर एक एसटी गाडी आणि जवळपास 5-6 कारमधून जाणारे लोक, म्हणजे 70-75 लोक त्यांच्या बरोबर होते. त्याच्यानंतर 3 एसटी गाड्या पावसला त्यांच्या बरोबर गेल्या. अशा प्रकारे त्यांच्याबरोबर जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली. स्वरूपानंदांच्या तिथे देखील पावसमध्ये बाळासाहेबांचं काम म्हणजे शिस्तबद्ध आणि तरुण मंडळींचा समावेश असणारं म्हणून कौतुक व्हायला लागलं. अनंतराव आठवलेंशी त्यांचे फार जवळचे संबंध होते. बेलसरे महाराजांच्या प्रेमाखातर ते गोंदवल्याला गेले, गोंदवल्याला त्यांची प्रवचनं झाली. पंढरपूरला गेले आनंद यात्रा म्हणून. मुंबईला करंदीकर महाराज तसं वामनराव पै यांच्याबरोबर त्यांचे संयुक्त कार्यक्रम एखाद दुसरे असे झाले. सांगलीला केळकर महाराजांकडे ते गेले. तसं शिवाजीराव भोसले, गणपतबुवा काळे बारामतीचे, धुंडा महाराज, किसन महाराज यांच्याबरोबरही त्यांचे संयुक्त कार्यक्रम म्हणा किंवा एका व्यासपीठावर येणं म्हणा असं त्या काळात झालं. तसं म्हटलं तर महाराष्ट्रात जो परमार्थ चालत होता त्याच्यामध्ये स्वामी माधवनाथ करत असलेलं कार्य हे एक प्रकारे प्रतिष्ठेचं व्हायला लागलं. गुरुदेव रानड्यांचा संप्रदाय, समर्थांचा संप्रदाय, सुनील चिंचोळकर, मारुतीबुवा भोसले त्यांच्याकडे येत असत, मोहनबुवा रामदासी, त्यामुळं सज्जनगडलाही त्यांनी साधना शिबिर त्या काळात घेतलं. त्यामुळं स्वरूपानंदांच्या संप्रदायामध्ये, गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायामध्ये, बेलसरे महाराजांमुळं असे जे मान्यवर संप्रदाय आहेत महाराष्ट्रातले, अनंतराव आठवल्यांच्या संप्रदायामध्ये, मेहरबाबांच्या संप्रदायामध्ये, त्या काळात तो होता, आता तो कमी कमी झाला साहजिक. पण काना सोमण हे मेहरबाबांचे शिष्य होते, त्यांचे चरित्रकार थेंबुटा सागरी बुडाला या ग्रंथाचे लेखक, त्यामुळे या सगळ्या संप्रदायांमध्ये त्यांचा संचार झाला. या काळामध्ये मुख्यतः त्यांनी त्यांच्या कामाची जी दिशा होती ती दिशा जी साधारण 80 साली जुन्या साधकांना अंदाज यायला सुरुवात झालेली होती की हे कार्य आपल्याकडून कुठेतरी शिफ्ट करू इच्छितात, तसं त्यांनी संपूर्णपणाने तरुण मंडळींच्या हातात त्यांचं कार्य सोपवलं. त्यांनी जो ट्रस्ट माधवनाथ बोध प्रसारक मंडळ केला त्याच्यावर ट्रस्टी म्हणून सर्व तरुण मंडळी घेतली. तसं माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगल धाम ही जी केंद्र आहेत, ही केंद्र सुरुवातीला एकचालकानुवर्तित्व ज्याला म्हणतात असे ते एकटेच चालवत असत. ते यायचे, ध्यान झाल्यानंतर प्रार्थना व्हायच्या, मग ते चाहतील तो कार्यक्रम, ते कोणाला अभंग म्हणायला सांगतील, कोणाशी थट्टा मस्करी करतील, पण जेव्हा केंद्र म्हणून एक व्यवस्थित स्वरूप देण्याची गरज आहे असं त्यांच्या लक्षात आलं, नुसत्या गप्पा गोष्टी अशा त्यांनी आपोआपच त्या कमी केल्या आणि तिथं निरूपणं सुरू केली. ती निरूपणं देखील त्यांनी तरुण मंडळींना करायला सांगितली. ती ऐकायला ते बसायला लागले. त्या दरम्यानच अध्यात्म मंगल धाम म्हणून एक वास्तू उभी राहिली. सद्भक्त मोडक गुरुजी आणि काकी त्यांच्याकडे आले आणि त्यांनी व्यक्तिगत त्यांना ती वास्तू दान केली. तेव्हा ते मोडक काका काकींना म्हणाले की माझ्या पश्चात तुम्हाला कितीही माला द्यायची असली तरी माझ्या पश्चात माझी मुलं इथं राहून काय करणार. इथं कार्य जर झालं तर तुम्हालाही बरं वाटेल. माला देताय ते कार्यासाठी देताय. पण माला जर केवळ दिलं तर मग तसं घडेल. त्याच्याऐवजी तुम्ही हे मंडळाला द्या. जे माधवनाथ बोध प्रसारक मंडळ होतं त्याला तुम्ही हे द्या. आणि तसं त्यांनी ते करून घेतलं. आणि तिथं ते झाल्यावर मग दोन्हीकडचे कार्यक्रम जास्त सुनियोजित असे त्यांनी केले. 1985 साली माया अपार्टमेंट झाल्यानंतर रविवारी सकाळी ध्यान आणि स्वामीजींचं प्रवचन हा उपक्रम सुरू झाला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. तसं माधवनाथ बोध प्रसारक मंडळच आता ग्रंथ निर्मिती करायला लागलं. या काळात त्यांना दोन साधकांकडे त्यांचं जास्त लक्ष गेलं. 85 ते 90 या काळात त्याच्यातली एक व्यक्ती होती मकरंद वझे आणि दुसरी व्यक्ती होती डॉक्टर माधवराव नगरकर. त्यांचं जे कार्य होतं त्या कार्याला खऱ्या प्रकारे सुरुवात मुलांनी केली आणि नकळत त्या मुलांमध्ये मकरंद वझे प्रामुख्याने सहभागी होता. त्यांचा विलक्षण विश्वास बसला. मकरंची युवा केंद्र स्थापनेची कल्पना, ग्रंथ प्रकाशनाची कल्पना, विक्रीची कल्पना, युवा साधकांचं त्यांनी केलेलं संघटन, उत्सव ज्या अचूकतेने आणि उत्तम व्हायला लागले त्याच्यामध्ये सर्व मुलांचा त्याच्याबरोबर मकरंद वझेही असलेला सहभाग, ऍडमिनिस्ट्रेशन, हार्ड कोअर ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणतात, असं गंभीरपणाने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भूमिका कार्यामध्ये पार पाडणारी व्यक्ती आवश्यक असते, तसं प्लॅनिंग करणारी व्यक्ती आवश्यक असते. प्लॅनिंग केल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन देखील तसंच होण्याची गरज असते. विश्वस्त म्हणून वेगवेगळ्या वेळेला आलेले तेव्हा तेव्हाचे कठीण प्रसंग त्यांनी ज्या समर्थपणाने निभावले आणि त्याची साधना त्या साधनेबद्दल स्वामींचा आणि त्याचा असणारा थेट रॅपो असं असल्यामुळं त्याची कामाची जी कुवत आहे ती कुवत आणि साधक म्हणून असणारी खोली या दोन्ही गोष्टी स्वामीजींना खूप आवडल्या. ते त्यामुळं केंद्राच्या सगळ्या कामांच्या बाबत मकरंदकडे जबाबदारी टाकू लागले. जर कदाचित काही कमी जास्त त्याच्याकडून त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाही तर अपेक्षा व्यक्त करू लागले. एखाद दोन प्रसंगी ते नीट झालं नाही तर नाराजी व्यक्त करू लागले. त्याच्यावर विश्वास टाकून त्याच्याकडून गोष्टी करून घेऊ लागले. सल्ला मसलत त्याच्याशी करू लागले. तो एकटा होता असं नाही, पण त्याच्याशी आणि मी मगाशी सांगितलं त्या काही मुलांशी तसं आर्थिक बाबतीत त्यांचा पूर्ण विश्वास या सगळ्या मुलांवर बसला. ते असं म्हणायचे की इथली एक पै इकडची तिकडं या मुलांच्या राज्यात होणं कठीण आहे. स्वतः करता तर सोडूनच द्या, ती वाया देखील हे जाऊ देणार नाहीत. तसंच साधारण 88 काळामध्ये 1974 साली किंवा 75 साली त्यांच्याकडे डॉक्टर नगरकर आले असावेत, 74 असेल. मी गेलो तेव्हा मी त्यांना क्वचित पाहिलं, एक दोन वर्षातच ते, पण ते जेव्हा असत तिथं ते प्रभू आणि प्रमोद कुलकर्णी असे तिघं मित्र होते, तेव्हा हास्याचे अगदी फवारे कारंजी उडत असत दुकानामध्ये. स्वामीजी त्या तिघांशी फार विश्वासानी, प्रेमानी आणि आपुलकीनी, जवळकीनी असं बोलत असत. पण शिक्षणाच्या निमित्ताने इतर कोणत्या गोष्टींनी मला आठवतं तसं साधारण 76-77 नंतर त्यांची उपस्थिती जवळपास संपली. ते 88 असेल किंवा 87 असेल, 87-88 दरम्यान ते केंद्रात परत यायला लागले. पण ते आले तेव्हा अमेरिकेमध्ये त्यांनी व्याख्यानं प्रवचनं दिलेली होती. दरम्यानच्या काळात ते केंद्रात जरी येत नसले तरी स्वामीजींशी त्यांचा उत्तम संपर्क होता. त्यांच्याबद्दल स्वामीजींना सुयोग्य माहिती होती. तसंच अमेरिकेत त्यांनी चिन्मय मिशन किंवा अशा ठिकाणी काही व्याख्यानं प्रवचनं अशी जी केली तर ती खरंच तिथल्या लोकांना खूप भावलेली होती. त्यांचं वक्तृत्व फारच चांगलं होतं. त्यांच्या ठिकाणी श्रोत्यांना प्रेरणा देण्याची प्रेरकता होती. त्यांच्या ठिकाणी अमाप उत्साह होता, दिलदारपणा होता. नवीन नवीन प्रयोग करण्याची अशी प्रयोगशीलता त्यांच्या ठिकाणी होती. परगावी कार्य करण्याची, प्रवासाची अशी आवड त्यांना होती. त्यांची कामाची प्रेरणा स्वामीजींना आवडली. ते स्वतः उच्च शिक्षित होते आणि उच्च शिक्षित मंडळींना आपल्या भोवती गोळा करण्याचं अद्भुत कसब त्यांच्या ठिकाणी होतं. त्यांची साधना चांगली होती. अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळं त्यांनी 89 साली त्यांच्या जागी दासबोधाची प्रवचनं ते थकत चाललेले होते, डॉक्टर नगरकरांना ती प्रवचनं करायला त्यांनी सांगितली. ही त्यांची कार्यदृष्टीच आहे. त्यांच्यावर त्यांनी खूप विश्वास ठेवला, त्यांच्या ठिकाणी असणारे कार्यगुण हिरले आणि एकूण मकरंद वझे आणि डॉक्टर नगरकर या दोघांना त्यांनी इतर समुदायाला फारसं न समजता पण हळूहळू प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. तो काळ 1985 ते 1990 शेवटचा असा विशेष करून होता. यानंतर तुम्ही रंगून गेलात, आपली वेळ पुढे गेली. तुम्हाला आता विश्वासही बसणार नाही की स्वांत सुखाय आपल्या पलंगावर समोर दोन उषा, एका बाजूला आपण आणि दुसऱ्या बाजूला आपली धर्मपत्नी, असं ज्ञानेश्वरी निरूपणाचं सुरू झालेलं कार्य स्वामी माधवनाथांनी कोणत्या दर्जाला आणून पोचवलं हे मी तुम्हाला सांगतोय. हे त्यांच्या कार्यदृष्टीचं यश आहे. अजूनही माल तुम्हाला सांगायचंच आहे, ते पुढच्या वेळेला सांगेन. हरिओम तत्सत. हरि. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकार. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्री राम।